या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे।
श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिक तर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत। जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत। सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत। अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे। तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत। आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे। नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
नमस्कार।
ओव्हॅरियन कॅन्सर झाल्यानंतर तो शरीराच्या कोणत्या भागात किंवा अवयवात परत येण्याची शक्यता असते?
ओव्हॅरियन कॅन्सर म्हणजे स्त्रियांमध्ये असणाऱ्या बीजकोशास होणारा कॅन्सर होय। ओव्हॅरियन कॅन्सरची प्राथमिक चिकित्सा झाल्यानंतर हा शरीराच्या कोणत्या भागात किंवा अवयवामध्ये परत येतो याची माहिती घेत असताना या कॅन्सरबद्दल काही महत्त्वाच्या बाबी जाणणे जरुरीचे आहे। ओव्हॅरियन कॅन्सरलाच सायलेंट किलर असंही नाव दिलं जातं। यावरूनच या आजाराच्या फसवेपणाची क्षमता दिसून येते। स्वाभाविकच बहुतेक रुग्णांमध्ये प्रगत किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेमध्येच निदान होणाऱ्या कॅन्सर्समध्ये याचा समावेश आढळतो। फार क्वचित रुग्णांमध्ये प्राथमिक अवस्थांमध्ये याचे निदान होताना दिसतं। स्त्रीविशिष्ट असा समजला जाणाऱ्या या कॅन्सरमध्ये सुमारे 50% रुग्णांचे 5 वर्षांपर्यंत सरासरी आयुर्मान आढळते आणि गेल्या कित्येक वर्षात या आजारावर प्रचंड संशोधन होऊन देखील अलीकडे झालेल्या संशोधनातून हेही निष्पन्न झालं आहे की सुमारे गेल्या 20 वर्षांमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये त्यांच्या सरासरी आयुर्मानात फारसा बदल झालेला दिसत नाही। तर येथे अजून एक महत्त्वाची बाब निदर्शनास येते, ती म्हणजे जे रुग्ण या आजाराच्या चिकित्सेमध्ये झपाट्याने प्रतिसाद देतात अशा सुमारे 25% रुग्णांमध्ये तितक्याच झपाट्याने या रोगाचा प्रादुर्भाव आणि पुनरुद्भव आढळतो। तर प्रगत अवस्थेमधील ओव्हेरियन कॅन्सरच्या सुमारे 80%हून अधिक रुग्णांमध्ये याच्या पुनरुद्भवाचे प्रमाण अधिक्याने आढळते। ज्यावेळी ओव्हेरियन कॅन्सरचा पुनरुद्भव होतो त्यावेळी बऱ्याचदा उदरभागातील आवरण ज्याला पेरिटोनियल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं आणि त्यातील विविध भागांमध्ये याचा पुनरुद्भव होताना दिसतो। खरं तर ओव्हॅरियन कॅन्सरचा पुनरुद्भव शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो, तर प्रगत अवस्थांमध्ये याचा प्रादुर्भाव यकृत लिव्हर किंवा फुफ्फुसांमध्ये तसेच हाडांमध्ये अधिक्याने आढळतो। बऱ्याचदा या आजाराचा पुनरुद्भव शस्त्रक्रिया जी प्राथमिक चिकित्सा दिली जाते त्या ठिकाणी देखील होताना दिसतो। चिकित्सा पश्चात सातत्याने होणारा पुनरुद्भव आजारामुळे तसेच दिल्या जाणाऱ्या चिकित्सांमुळे रुग्णाच्या आयुष्याची ढासळलेली प्रत यामुळे चिकित्सकांसमोर ओव्हॅरियन कॅन्सर्सची आव्हानं दिवसेंदिवस वाढतानाच दिसतात।
ओव्हॅरियन कॅन्सरची चिकित्सा घेतल्यानंतर तो साधारणतः किती काळानं परत येऊ शकतो?
आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे सायलेंट किलर म्हणून संबोधला गेलेला ओव्हॅरियन कॅन्सर प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत याचे निदान होताना दिसत नाही। भारतामध्ये सुमारे 80%पेक्षा जास्त रुग्णांचं निदान तिसऱ्या किंवा चौथ्या रोगाच्या अवस्थेमध्ये होताना दिसतं। अशा रुग्णांमध्ये साधारणतः सरासरी 16 महिन्यांच्या कालावधीमध्ये यशस्वी चिकित्सा घेतल्यानंतर देखील या आजाराचा पुनरुद्भव होताना दिसतो, तर प्रगत अवस्थेतील सुमारे 70-80% रुग्णांमध्ये मात्र या आजाराचा केवळ पुनरुद्भव होताना दिसत नसून उपलब्ध चिकित्सा पद्धतींना प्रतिबंध देखील आलेला दिसतो. स्वाभाविकच या आजाराच्या अवस्थेनुरूप या आजाराच्या पुनरुद्भवाची शक्यता बदलताना दिसते. अगदी अलीकडील अवस्थेत म्हणजे पहिल्या 2 अवस्थांमध्ये ज्या रुग्णांचे निदान होते अशा रुग्णांमध्ये ह्या आजाराच्या पुनरुद्भवाची शक्यता सुमारे 10-30% आढळते, तर ज्या रुग्णांमध्ये 3र्या किंवा 4र्या अवस्थांमध्ये याचे निदान होताना दिसते तर अशा रुग्णांमध्ये या आजाराच्या पुनरुद्भवाची शक्यता सुमारे 70-95% असते.
ओव्हॅरियन कॅन्सर परत येण्याची शक्यता रक्ताच्या किंवा इतर कोणत्या तपासण्यांवरून समजू शकते?
रुग्णाला होणारी लक्षणे तसेच वैद्याला समजणारी लक्षणे आणि रक्ताच्या किंवा इतर प्रगत तपासण्या ज्याला इमेजिंग टेक्निक्स असं म्हटलं जातं अशा विविध बाबींवरून या आजाराचा पुनरुद्भव झाला की नाही ते कळू शकतं. लक्षणांमध्ये प्राधान्याने रुग्णाच्या पोटात दुखणे, पोटाचा आकार वाढणे, पोट जड होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, अन्न नकोसे वाटणे, मळमळ असणे किंवा उलटी होणे, लघवी होताना त्रास होणे, पाय सुजणे, सर्वांगावर सूज येणे, पायांमध्ये अथवा पोटामध्ये अतिरिक्त पाणी साठणे अशा स्वरूपाची लक्षणं दिसल्यास या आजाराचा पुनरुद्भव झालेला आहे अशी शक्यता असते. तर रक्ताच्या तपासण्यांमध्ये विशेषतः ट्युमर मार्कर ज्याला CA125 असं म्हटलं जातं यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. ओव्हेरियन कॅन्सरच्या बऱ्याच रुग्णांमध्ये दृश्य स्वरूपाच्या कॅन्सरचा संपूर्ण नायनाट होऊन देखील हळूहळू CA125 या तपासणीत वाढ दिसून येते, परंतु केवळ CA125 या स्वरूपाचा मार्कर वाढत आहे यावरून रुग्ण निरोगी असेल, कोणत्याही स्वरूपाची लक्षणं नसतील, तर अशा रुग्णांमध्ये केवळ कॅन्सर नक्कीच आलेला आहे किंवा वाढलेला आहे असे गृहीत धरून चालत नाही. तर अशा रुग्णांना चिकित्सा देत असताना बारकाईने निरीक्षणाखाली ठेवले जाते. तद्वतच पोटाची सोनोग्राफी, CT स्कॅन किंवा PET स्कॅन या स्वरूपाच्या अत्याधुनिक तपासण्यांचा आधार घेऊनही कॅन्सरचा पुनरुद्भव झाला आहे की नाही हे समजणे शक्य होते.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आज आपण सर्व श्रोत्यांना ओव्हेरियन कॅन्सर आणि त्याचा पुनरुद्भव याबद्दल ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.